एकमेकांच्या हातात हात गुंफून आनंदात अशी वाटचाल करत असताना लक्षात येतं की नेहमीच काही ही वाट अशीच सरळ सोपी नाही आहे. त्यात जबाबदाऱ्यांचे घाट आहेत, तर कधी अडचणींच्या खिंडी, कधी निसर्गाच्या प्रकोपामुळे होणारी उलथापालथ आहे, तर कधी मानवनिर्मित संकट. या सगळ्यातून पार होता होता कधी असंही होतं की एकत्र अंतिम ध्येयाप्रत आनंदाप्रत वाटचाल करायचं स्वप्न विसरून दोघांपैकी कुणी एक अर्ध्या वाटेतच थकून जातो, निराश होऊन जातो. अशा वेळी दुसऱ्या साथीदारावर त्याला समजावण्याची, विनवण्याची जबाबदारी येऊन पडते. थकलेल्या पंखात आणि विजलेल्या मनात पुन्हा चैतन्य आणणं हे खरंच अवघड काम आहे. त्या व्यक्तीला न दुखावता चुचकारणं, अंजारून गोंजारून पुन्हा उभं करणं आणि पुढची वाटचाल नव्या जोमानं सुरू करणं हेच तर जीवनाच्या यशाचं गमक आहे. कवी सुरेश भट ही भावना किती सुंदर रूपकातून आपल्यासमोर आणतात. तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला सकारे.
राजसा निजला सकारे वडा तच त्या कुशीवर तू असा वळला सकारे
पश्चिमेचा गा
तो रात राणीचा फुला